आकाशवाणी मुंबई। सुनील कांबळे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबईत दाखल, उद्या रिझर्व्ह बँकेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना उद्यापासून युनिफाईड पेन्शन स्कीमचा पर्याय निवडण्याची मुभा। अणू कार्यक्रमाविषयी चर्चा करण्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रस्ताव इराणनं नाकारला। आणि एप्रिल ते जून हा कालावधी यंदा नेहमीपेक्षा जास्त उष्ण राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाकडून व्यक्त। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत। राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई विमानतळावर त्यांचं स्वागत केलं। उद्या त्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 90व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या समारोप समारंभाला उपस्थित राहतील। केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना उद्यापासून UPS युनिफाईड पेन्शन स्कीम अर्थात एकीकृत निवृत्तीवेतन योजनेचा पर्याय उपलब्ध होणार आहे। NPS अर्थात राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे सदस्य असलेल्या कर्मचाऱ्यांना 3 महिन्यात NPS किंवा UPS यापैकी एक पर्याय निवडायचा आहे। UPSची वैशिष्ट्य द पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीनं नुकतीच जारी केली आहेत। 1 एप्रिल 2004 नंतर केंद्र सरकारच्या सेवेत रुजू झालेल्या 23 लाख कर्मचाऱ्यांना यासाठी ऑनलाईन नोंदणी करता येईल। यात किमान 25 वर्ष सरकारी सेवा केलेल्यांना शेवटच्या वर्षभराच्या मूळ वेतनाच्या सरासरीच्या किमान 50% इतकं निवृत्ती वेतन मिळेल। सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला निवृत्ती वेतनाच्या 60% इतकी रक्कम मिळेल। किमान 10 वर्ष सेवा झालेल्यांना UPS अंतर्गत किमान 10,000 रुपये निवृत्ती वेतनाची हमी दिली आहे। राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय आजपर्यंत निवडायचा होता, त्यांना आता वर्षभराची मुदतवाढ सरकारनं दिली आहे। APM अर्थात जुन्या खाणीतून मिळणाऱ्या नैसर्गिक वायूची किंमत उद्यापासून 4% वाढवायला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे। यामुळे CNG PNG महाग होण्याची शक्यता आहे। $6.5 MMBTU वरून हा दर $7.25 MMBTU झाला आहे। 2 वर्षात पहिल्यांदाच ही दरवाढ झाली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळानं 2023 मध्येच याला मंजुरी दिली होती। अंमली पदार्थ तस्करी विरोधी पथक आणि दिल्ली पोलिसांनी एका टोळीकडून 27 कोटी रुपयांहून जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत। या प्रकरणी 5 जणांना अटक केली आहे। याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पथकाचं कौतुक केलं आहे। पंजाबमध्ये तरण तारण इथं अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एकाला पंजाब पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून 15 किलो हेरॉईन जप्त केलं आहे। आरोपी पाकिस्तान आणि अमेरिकेतल्या अंमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित आहे। मणिपूरमधल्या संघर्षाला अंमली पदार्थ, घुसखोरी आणि जंगलतोड अशी विविध कारणं असल्याचं मणिपूरचे माजी मुख्यमंत्री NBIREN SINGH यांनी म्हटलं आहे। समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की मणिपूरच्या समस्यांचं राजकीय भांडवल केलं जाऊ नये। मणिपूरनं आतापर्यंत खूप भोगलंय आणि मणिपूरच्या बाहेरच्या व्यक्तींनी त्यात ढवळाढवळ करू नये। गेल्या महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केल्यानंतर बिरेन सिंग यांनी पदाचा राजीनामा दिला। मे 2023 पासून मणिपूरमध्ये झालेल्या संघर्षात 250 जास्त लोकांचा बळी गेला आहे। वक्फ सुधारणा विधेयक संसदेत सादर झाल्यावर त्यावरच्या चर्चेत भाग घेण्याचं आवाहन केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी सर्व राजकीय पक्षांना केलं आहे। नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ते बोलत होते। या विधेयकाविषयी काही राजकीय नेते अफवा पसरवत आहेत, नागरिकांची दिशाभूल करण्याचे हे प्रयत्न निंदनीय आहेत असं ते म्हणाले। संयुक्त संसदीय समितीत या विधेयकावर सविस्तर चर्चा झाली आहे। या समितीनं विविध संघटना आणि नागरिकांची या विधेयकाबद्दलची प्रतिक्रिया जाणून घेतल्याचं रिजिजू यांनी सांगितलं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। इराणच्या अणू कार्यक्रमाविषयी चर्चा करण्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रस्ताव इराणनं नाकारला आहे। ट्रम्प यांनी 2018 मध्ये अणू कराराविषयाच्या चर्चेतून माघार घेतल्यानंतर ही चर्चा पुढे सरकू शकली नव्हती। ट्रम्प यांनी इराणवर नव्यानं निर्बंध लादणार असल्याचं सांगितलं आहे। इराणवर लष्करी कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। तर इराण प्रत्येक हल्ल्याला चोख उत्तर देईल असं इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खोमेनी यांनी म्हटलं आहे। युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या शक्य त्या पर्यायांवर अमेरिका आणि रशिया काम करत असल्याचं रशियानं म्हटलं आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर आपण रागावलो असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं होतं. त्यानंतर रशियानं हे निवेदन दिलं आहे. मात्र दरम्यान रशियानं युक्रेनशी युद्ध सुरूच ठेवलं असून खार्किववर सलग दुसऱ्या रात्री हल्ले केले. दुसरीकडे स्वीडनच्या सरकारनं युक्रेनला 1,200 कोटी पौंड इतक्या किमतीची नवीन लष्करी मदत जाहीर केली आहे. युक्रेनला अधिक कंपन्यांची मदत मिळावी या दृष्टीनं संरक्षण निर्यातीसाठी निर्यात हमीही सुरू करणार असल्याचं स्वीडनचे संरक्षण मंत्री पॉल जॉन्सन यांनी सांगितलं. भारतात यंदा एप्रिल ते जून हा कालावधी नेहमीपेक्षा जास्त उष्ण राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख मृत्युंजय मोहपात्रा यांनी ही माहिती दिली. देशाच्या मध्य पूर्व आणि वायव्य भागात या काळात सहसा 4 ते 7 उष्णतेच्या लाटा येतात. यंदा त्यांची संख्या दुप्पट होण्याची शक्यता असून केवळ तुरळक ठिकाणचे अपवाद वगळता तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओदिशा, छत्तीसगड, तेलंगण आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये तसंच कर्नाटक आणि तामिळनाडूच्या उत्तर भागात ही स्थिती राहील. या काळात वाढलेल्या उष्म्यामुळे विजेची मागणी देखील 9 ते 10% वाढण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा डाव चांगलाच घसरला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा कोलकात्याच्या 8 षटकात 5 बाद 59 धावा झाल्या होत्या. दीपक चहरनं 2 गडी बाद केले. कोलकात्याचा एकही खेळाडू 30 पेक्षा जास्त धावा करू शकलेला नाही. मुंबईत वानखेडे मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात मुंबईनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. मुंबईत होणाऱ्या वेव परिषदेच्या दरम्यान वेव्ज बाजाराचं आयोजन केलं जाणार आहे. यात चित्रपट, टीव्ही, अॅनिमेशन, व्हीएफएक्स, गेमिंग अँड कॉमिक्स यासारख्या क्षेत्रातले दिग्गज एकत्र येणार आहेत. यात भागीदारी, व्यवसाय विस्तार यासारख्या गोष्टींवर चर्चा होईल. त्यासाठी प्रक्षेपण व्यवस्था, खरेदीदार विक्रेते यांच्यात बैठकी, आंतरदेशीय भागीदारी वगैरेसाठी व्यवस्था उपलब्ध असेल. wevbazaar.com या वेबसाईटवर याविषयी अधिक माहिती उपलब्ध आहे. आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाचा संचालक सरस्वती कुवळेकर आज सेवानिवृत्त झाल्या. भारतीय माहिती सेवेतल्या 34 वर्षात त्यांनी फिल्म प्रभाग, नवी दिल्ली तसंच मुंबईत दूरदर्शन आणि नागपूर तसंच मुंबई आकाशवाणीच्या वृत्त विभागात काम केलं आहे. भूकंपामुळे जीवितहानी झाल्यानं म्यानमारमध्ये 1 आठवड्याचा दुखवटा जाहीर झाला आहे. 31 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीत राष्ट्रीय दुखवटा पाळला जाईल. या काळात म्यानमारचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल. म्यानमारमध्ये बचावकार्य सुरू असून आंतरराष्ट्रीय स्तरावर मदत मागितली जात आहे. भारत, रशिया, संयुक्त अरब अमिराती आणि संयुक्त राष्ट्रांनी बचावासाठी पथकं पाठवली आहेत. फ्रान्सच्या न्यायालयानं नॅशनल रॅली पक्षाच्या नेत्या मरीन ले पेन यांना 5 वर्षांसाठी निवडणूक न लढवण्याची तसंच तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. 2027 अध्यक्षपदाच्या लढतीतल्या त्या प्रमुख उमेदवार आहेत. पेन यांनी त्यांच्या पक्षाच्या सदस्यांना पैसे देण्यासाठी युरोपियन संसदेच्या निधीतल्या $33 लाख जास्त रक्कम वापरल्याचा आरोप आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबईत दाखल, उद्या रिझर्व्ह बँकेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना उद्यापासून युनिफाईड पेन्शन स्कीमचा पर्याय निवडण्याची मुभा. अणू कार्यक्रमाविषयी चर्चा करण्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रस्ताव इराणनं नाकारला. आणि एप्रिल ते जून हा कालावधी यंदा नेहमीपेक्षा जास्त उष्ण राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाकडून व्यक्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.